आकाशवाणी मुंबई। उमेश घळसासी राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। लोकसभा निवडणूक प्रचाराला वेग। भाजपचे ज्येष्ठ नेते नरेंद्र मोदी उद्या चंद्रपूर जिल्ह्यात मोरवा इथं महाराष्ट्रातली पहिली प्रचारसभा घेणार। युवा व्यावसायिकांनी भारताला 2047 पर्यंत विकसित देश बनवण्यासाठी योगदान देण्याचं उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचं आवाहन। परदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय कर्ज बाजारात एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात केली 1215 कोटी रुपयांची उलाढाल। आणि आयपीएल T20 क्रिकेट स्पर्धेत मुंबई इंडियन्सचा दिल्ली कॅपिटल्सवर 29 धावांनी विजय। लखनौ सुपर जायंट्स आणि गुजरात टायटन्स यांच्यातल्या सामन्यात लखनौचा नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करायचा निर्णय। देशाच्या विविध भागात लोकसभा निवडणूक प्रचाराला वेग आलाय। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज पश्चिम बंगालमध्ये जलपैगुडी झुमुर इथं जाहीर सभेला संबोधित केलं। उत्तर बंगालच्या विकासाकरता केंद्र सरकार कटिबद्ध असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली। सत्ताधारी तृणमूल काँग्रेसनं विविध कल्याणकारी योजना न राबवून राज्यातल्या जनतेला वंचित ठेवलं असा आरोप त्यांनी केला। प्रधानमंत्री उद्या चंद्रपुरात महाराष्ट्रातली पहिली प्रचारसभा घेणार आहेत। ते मोरवा इथं भाजपाचे उमेदवार सुधीर मुनगुंटीवार यांच्या प्रचारसभेत सहभागी होतील। तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांनीही पश्चिम बंगालमध्ये पुरुलियाच्या हुडा इथल्या लोधुराका इथं जाहीर सभा घेतली। राज्यातील जनतेच्या विकासाकरता आपला पक्ष वचनबद्ध असल्याचं त्यांनी सांगितलं। कटिबद्ध असल्याचं त्यांनी म्हटलं आहे। भाजप कोणालाही त्यांच्या धर्माचं पालन करू देणार नाही। भाजपला हरवण्यासाठी तृणमूल काँग्रेसला मतदान करावं असं आवाहन त्यांनी केलं। लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसनं आज 3 उमेदवारांची यादी जाहीर केली। पक्षानं बाणगावमधून प्रदीप बिस्वास, उलुबेरियातून अजहर मोलिक आणि पश्चिम बंगालमधल्या घाटलमधून डॉ पापिया चक्रवर्ती यांना उमेदवारी दिली आहे। पक्षानं पश्चिम बंगालमधल्या भागबांबोला विधानसभा पोटनिवडणुकीसाठी अंजू बेगम यांची उमेदवारी जाहीर केली आहे। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जम्मू आणि काश्मीरमध्ये विशेष ऑपरेशन ग्रुपच्या महिला कर्मचाऱ्यांची एक छोटी तुकडी तसंच जम्मू आणि काश्मीर पोलिसांचं विशेष प्रशिक्षित विरोधी बंडखोरी दल तैनात करण्यात आलं आहे। तैनात होण्यापूर्वी या तुकडीनं 3 महिन्यांचं प्रशिक्षण घेतलं होतं। त्यांना नियमित मोटार वाहन तपासणी, क्षेत्र वर्चस्व आणि महामार्ग पेट्रोलिंगचं काम दिलं जातं। वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार तुकडी तैनात केली जात असून एसओजीची ताकद यामुळे वाढणार आहे। निवडणुकीच्या काळात मतदान करून आल्यानंतर मतदार नेहमीच आपल्या बोटावरची शाईची खूण दाखवून आपण मतदान केल्याची जणू साक्ष पटवून देत असतात। मतदान प्रक्रियेचा अविभाज्य भाग असलेली ही बोटाला शाई लावण्याची पद्धत सुरू झाली कशी हे पाहणं रंजक आहे। भारत स्वतंत्र झाल्यानंतर सुरुवातीच्या काळात एकच मतदार अनेक वेळा तसंच वेगवेगळ्या ठिकाणी मतदान करत असल्याचे प्रकार आढळून येऊ लागले। यावर तातडीनं तोडगा काढण्यासाठी निवडणूक आयोगानं केंद्रीय विधी मंत्रालय, नॅशनल फिजिकल लॅबोरेटरी आणि नॅशनल रिसर्च डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन यांच्या सहकार्यानं मतदारांच्या बोटांना शाई लावायचा निर्णय घेतला आणि शाई निर्मितीचं काम मैसूर पेंट्स अँड व्हर्निशेस लिमिटेड या स्वातंत्र्यपूर्व काळापासून कार्यरत असलेल्या कंपनीकडे सोपवण्यात आलं। ही शाई दर्जेदार असून बोटाला लावल्यानंतर 40 सेकंदाच्या आत सुकते आणि तिच्यातला सिल्वर नायट्रेट या घटकामुळे दीर्घकाळ ती टिकते असा कंपनीचा दावा आहे। मतदानाची खूण म्हणून वापरण्यात येणारी ही शाई फक्त खूण नसून लोकशाहीचं प्रतीक आहे। पश्चिम बंगालमधल्या भूपतीनगर बॉम्बस्फोट प्रकरणात 2 आरोपींना बेकायदेशीर अटक केल्याच्या आरोपाचं राष्ट्रीय तपास संस्थेनं काल खंडन केलंय। संबंधित अटक कायदेशीर असून हे प्रकरण क्रूड बॉम्बच्या बनावटीशी संबंधित आहे। यात डिसेंबर 2022 नारोविला गावात 3 लोक ठार झाले होते असं एनआयएनं आज एका निवेदनात म्हटलं आहे। एनआयएची टीम काल नारोविला गावात शोध घेण्यासाठी गेली असताना एका बेकायदेशीर जमावानं हिंसक हल्ला केला होता, तपास कामात अडथळा आणण्याचा प्रयत्न केला होता असंही एनआयएनं निवेदनात सांगितलं आहे। या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत। युवा व्यावसायिकांनी भारताला 2047 पर्यंत विकसित देश म्हणून घडवण्याच्या प्रयत्नात आपलं योगदान द्यावं असं आवाहन उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी केलं आह। बिहारमध्ये आयआयएम बोधगयाच्या 6व्या दीक्षांत समारंभात ते बोलत होते। भारताच्या भविष्याची जबाबदारी आजची तरुणाई आणि विद्यार्थी यांच्यावर आहे असं ते म्हणाले। आपलं कौशल्य आणि गुणवत्ता यांचा उपयोग करून भारताच्या विकासगाथेत नवीन अध्याय लिहावा असं आवाहनही त्यांनी तरुण विद्यार्थ्यांना केलं। त्यापूर्वी उपराष्ट्रपतींनी दीक्षांत समारंभात एमबीएच्या विद्यार्थ्यांना पदवी प्रदान केली। उपराष्ट्रपतींनी बोधगया इथल्या जगप्रसिद्ध महाबोधी मंदिरालाही भेट दिली आणि पत्नीसोबत प्रार्थना केली। परदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय कर्ज बाजारात एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात 1215 कोटी रुपयांची उलाढाल केली आहे। इक्विटीमध्ये मार्च महिन्यात 35,000 कोटी रुपयांची आणि फेब्रुवारीमध्ये 1,539 कोटी रुपयांची गुंतवणूक केल्यानंतर ही उलाढाल झाली आहे। या कॅलेंडर वर्षात त्यांनी इक्विटी बाजारात 10,568 कोटी रुपये आणि कर्ज बाजारात 57,073 कोटी रुपये गुंतवले आहेत। त्यामुळे भारतीय भांडवली बाजारात एकूण निव्वळ गुंतवणूक 67,641 कोटी रुपये इतकी झाली आहे। जागतिक स्तरावर आरोग्याविषयी जागरुकता निर्माण व्हावी यासाठी आजचा 7 एप्रिल हा दिवस जागतिक आरोग्य दिन म्हणून साजरा केला जातो। 1950 सालापासून हा दिवस साजरा केला जात आहे। जागतिक आरोग्य संघटनेनं यावर्षीच्या आरोग्य दिनाचं घोषवाक्य माझं आरोग्य माझा अधिकार असं ठेवलं आहे। नौदल प्रसारण केंद्राचा 55वा वर्धापन दिन आज विशाखापट्टणम इथं साजरा करण्यात आला। यानिमित्तानं विविध क्रीडा स्पर्धा सांस्कृतिक आणि मनोरंजक कार्यक्रमांसह स्वच्छता मोहिमांचं आयोजन करण्यात आलं होतं। या उपक्रमांमध्ये युनिटचे कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांचे घरगुती सादरीकरणही करण्यात आलं। आयपीएल टी20 क्रिकेट स्पर्धेत मुंबईत वानखेडे मैदानावर झालेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सनं दिल्ली कॅपिटल्सचा 29 धावांनी पराभव केला। स्पर्धेत सलग 3 पराभवानंतर मुंबई इंडियन्सचा हा पहिला विजय आहे। या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 20 षटकांमध्ये 5 बाद 234 धावा केल्या। मुंबईच्या वतीनं रोहित शर्मा यानं सर्वाधिक 49 धावा केल्या। रोमारियो शेफर्ड यानं 20 षटकात 32 धावा वसूल केल्या। विजयासाठी 235 धावांचा पाठलाग करताना दिल्ली कॅपिटल्सनं 8 बाद 205 धावा केल्या। दिल्लीच्या वतीनं ट्रिस्टन यानं सर्वाधिक 71 तर पृथ्वी शॉ यानं 66 धावा केल्या। मुंबईच्या वतीनं गेरॉल्ड यानं सर्वाधिक 4 गडी बाद केले। स्पर्धेत आज लखनौ इथं लखनौ सुपर जायंट्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात सामना सुरु आहे। लखनौ सुपर जायंट्सनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करायचा निर्णय घेतला। शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा लखनौच्या 7व्या षटकात 2 बाद 54 धावा झाल्या होत्या। महाराष्ट्र राज्य खो खो संघटनेच्या विविध पदांकरता 2024 ते 2028 या कालावधीसाठीची निवडणूक आज बिनविरोध पार पडली। निवडणूक जाहीर झाल्यानंतर इतर कोणाचेही अतिरिक्त अर्ज न आल्यानं सर्व उमेदवार बिनविरोध निवडले गेल्याचं संघटनेनं कळवलं आहे। या निवडणुकीसाठी इंदूर इथले नितीन कोठारी यांनी भारतीय खो खो महासंघाचे निरीक्षक म्हणून काम पाहिलं। भारत आणि ऑस्ट्रेलिया पुरुष हॉकी संघामध्ये सुरु असलेल्या 5 कसोटी सामन्यांच्या मालिकेतला दुसरा सामनाही भारतानं गमावला आहे। पर्थ इथं झालेल्या या सामन्यात ऑस्ट्रेलियानं भारताला 4-2 असं नमवलं। जुगराज सिंग आणि हरमनप्रीत सिंग यांनी पेनल्टी कॉर्नरवर भारतासाठी गोल केले। ठळक बातम्या पुन्हा एकदा। लोकसभा निवडणूक प्रचाराला वेग। भाजपचे ज्येष्ठ नेते नरेंद्र मोदी उद्या चंद्रपूर जिल्ह्यात मोरवा इथं महाराष्ट्रातली पहिली प्रचारसभा घेणार। युवा व्यावसायिकांनी भारताला 2047 पर्यंत विकसित देश बनवण्यासाठी योगदान देण्याचं उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचं आवाहन। परदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय कर्ज बाजारात एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात केली 1215 कोटी रुपयांची उलाढाल। आणि आयपीएल टी20 क्रिकेट स्पर्धेत मुंबई इंडियन्सचा दिल्ली कॅपिटल्सवर 29 धावांनी विजय। लखनौ सुपर जायंट्स आणि गुजरात टायटन्स यांच्यातल्या सामन्यात लखनौचा नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करायचा निर्णय। आणि याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं। नमस्कार।